नमस्कार सर, परांजपे स्कीम मधून वॉरन बोलतोय मी. मॅम, तुमचे काय रिक्वायरमेंट आहेत का फ्लॅट साठी? ओके, परांजपे स्कीम पुण्याहून. ओके, अंदर काही रिक्वायरमेंट असतील तर मला या नंबरवर कॉल करून कळवा. मी वॉरन बोलतोय परांजपे स्कीम मधून. तुमची 2016 मध्ये रिक्वायरमेंट होते आताश्री म्हणून बाणेर मध्ये, तुम्ही इन्क्वायरी केली होती. हो, तर आमचे आता 30 प्रोजेक्ट लॉन्च झाले आहेत पुण्यामध्ये नवीन, तर त्याची माहिती देण्यासाठी कॉल केला होतो मी. हो, आताश्री पण नवीन लॉन्च झाला आहे सिनियर सिटीजन साठी. माळुंगे मध्ये आहे, बावधान मध्ये आणि बुगाव मध्ये आहे. साइड मॅनेजर अशी झाली आहे बोलणे तिथं. दीपक पाटील म्हणून आहे तिथं, समाधान म्हणून आहे, एकनाथ म्हणून आहे. बाणेरला आमचे कमर्शियल आहे, फ्लॅट आहे. बाणेरला आमचे क्रिस्टल टॉवर, बाणेरला आमचे क्रिस्टल टॉवर म्हणून आहे, 3 BHK चा आहे. नाही, आमच्या आता ते बाणेरचं ते 2016 मधलं होतं. आमचं नवीन प्रोजेक्ट लॉन्च होतोय जे आताश्री म्हणून आता आहे, त्याचे पोझिशन 2020, 2022 आणि 2021 मध्ये आहे. एक माळुंगे मध्ये आहे, एक बावधान मध्ये आणि एक भुगाव मध्ये नवीन झालेला आहे. नवीन आहे माळुंगेला पण आहे. ठाणे चौकातून सर्व्हिस रोडला जातेला रोड आहे ना, इंदौरी सर्व्हिस रोड, तिथे आहे 1 BHK सिनियर सिटीजन साठी, 55 फुटच्या वयाच्या लोकांना. ते हो तिन्ही सेम. आणि काय माहिती पाहिजे का? नाही, आमची आमचं बुकिंग 5 मध्ये चालू आहे. आमचे 30 नवीन प्रोजेक्ट लॉन्च झाले आहेत यावेळी. आणि इव्हेंट्स पण होती आमची वेगवेगळ्या प्रकारची. या महिन्यामध्ये इव्हेंट पण झाली. जर इव्हेंट मध्ये कोण अटेंड केला असता तर इव्हेंट्स मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे डिस्काउंट आणि ऑफर्स पण होते. जाहिरात मध्ये पण आलं होतं परांजपेचे इव्हेंट कधी कधी आहेत म्हणून. जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर आम्हाला या नंबरवर कळवा किंवा आमच्या ऑफिसला भेट द्या लवकरच. जर इंटरेस्टेड असाल हो. आणि 47 लाखापासून आहेत फ्लॅट तिथे आतिश्रीमध्ये. 47 आहे, 45 आहे, 53 पर्यंत आहे, 53 आहे. आतिश्री सगळा 450 ते 500 आहेत. ते बावधानचेच आहेत, तिन्ही पण 500 स्क्वेअर फूटचे आहेत. 1 BHK मॅम, बाणेरचं ती साईड बंद पण झाली, त्यांचे सोल्ड झालेले सगळं. ही नवीन साईड तू बोलायला लागले, नवीन साईडची माहिती देण्यासाठी कॉल केली. ती 2016 होती, ते विकून झालेलं आहे त्यांचे सोल्ड. त्याचं याच्याशी काय हे नाही, हे नवीन प्रोजेक्ट लॉन्च झाले. नवीन कन्स्ट्रक्शन अजून याचं काम चालू आहे, कन्स्ट्रक्शन मध्ये आहे थोडस. 1 BHK फक्त इथं आलेलं आहे, इथं 1 BHK अवेलेबल आहे फक्त आता शेला. पण सेम हो मॅम, हे सिनियर सिटीजन साठी आहेत, जे वयस्कर लोक आहेत त्यांच्यासाठी. इथं 2 BHK नाही, वावधानात 2 BHK नाही, फक्त 1 BHK आहे. म्हणजे आमचे दुसरे पावधन मध्ये आमचे दुसरे पण आहेत. भोगावला आमचा आयलँड म्हणून फॉरेस्ट ट्रेल आहे, तिथं आहे 2 BHK आहे. तिथं आहे 2 BHK 3 BHK. परत फॉरेस्ट ट्रेल म्हणून भोगावला एव्हरग्लँड्स म्हणून आमचा आहे, तिथं पण 1 BHK आहे. ओके नंबर इंटरेस्टेड असेल तर याच्यावर कॉल करायला बद्दल धन्यवाद. थँक्यू, हॅव अ नाईस डे.